हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वेगे पलते गड़ा चलका उशीर लवकर, आयुष वेगे पलते गड़ा चलका उशीर लवकर, फिर आयुष वेगे पलते गड़ा चलका उशीर लवकर। फिर का तास दिनी मास वर्ष करतीर, पण घटका तास दिनी मास वर्ष करतीर, मरण जवळ जवळ येते कसा धरती लवकर, कसा धरती लवकर पलते कड़ा चलता शेर लव। बालपण तारुण्य भर सरुणी होईल
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन,
शेवटच्या दिवसातील घडामोडी, जगाचा शेवटचा संकटचा काळ। श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण एक नवीन श्रृंखला चालवणार आहोत, त्यामध्ये आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे यावरती आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि त्यासाठी पहिला अध्याय निवडलेला आहे. याचं शीर्षक आहे जगाचा शेवटचा संकटकाळ. चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे पुस्तक जे एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याच्यावरती मनन आणि चिंतन करूयात. पहिला मुद्दा आहे भविष्य काळची दूरवर पसरलेली भीती. सध्याची वेळ सर्व प्राणी मात्रासाठी फार महत्वाची आहे. राजे, राजकारणी, मंत्री आणि जे सर्व उच्च पदावर आहेत, विचारवंत, बुद्धिमान स्त्री पुरुष, सर्वांचे लक्ष आमच्या सभोवती घडणाऱ्या गोष्टीकडे आहेत. राष्ट्रामधील संबंधाचे ते अवलोकन करीत आहेत. पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टींची प्रखरता ते आजमीत आहेत. त्यांना जाणीव होत आहे की लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार आहे. कदाचित काहीतरी अघटित प्रसंगाच्या काठावर सध्या जग उभे आहे. प्रॉफिट्स अँड किंग पान नंबर 537. राज्यामधील अस्थिर समाजामध्ये गंभीर संकटाची घंटा वाजत आहे. लढाईला केव्हाही तोंड फुटेल. या घटना जवळ येण्याची ही महत्वाची सूचना आहे. दुष्ट कृत्य करणारे आपल्या उद्देशाला घट्ट धरूनच जोमाने आपले कार्य करीत आहेत. घोर संकटे येण्यासाठी ते एकमेकांना सामर्थ्य देण्याचे काम सतत करीत आहे. सैतानाने हे हस्तक चांगल्याशी शेवटचा मोठा संघर्ष करण्याची तयारी करीत आहेत. लवकरच एक मोठा बदल आपल्या जगामध्ये घडून येणार आहे आणि शेवटच्या घटना गतीने घडतील. टेस्टमनीज फॉर द चर्च. त्रासाचा काळ लवकरच येणार. त्रासाचा काळ जो शेवटपर्यंत वाढतच जाणार आहे तो अगदी जवळ आहे. आपल्याला वेळ गमवायची नाही. जग युद्धासाठी एकदम तयार आहे. दानियलाच्या 11 अध्यायातील भविष्यवाणी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. संकटाचा काळ कोणतेही राष्ट्र निर्माण झाले पासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. दानियलाचे पुस्तक याचा 12 अध्याय आणि पहिलं वचन ते आत्ताच आपल्यावर आहे आणि सध्या आपण झोपी गेलेल्या 10 कुमारी सारखे आहोत. आपणास आता जागे व्हावायचे आहे आणि प्रभू येशूला विनंती करायची आहे की त्याने आपल्या पंखाखाली आपल्याला संरक्षण द्यावे आणि आमच्या पुढे असणाऱ्या त्रास संकटापासून वाचवावेत. जग हे दिवसेंदिवस अन्यायी बनत चालले आहे. लवकरच सर्व राष्ट्रांमध्ये मोठे संकट येईल. येशू ख्रिस्त येईपर्यंत ही संकटे कमी होणार नाहीत. द रिव्ह्यू अँड हेरॉल्ड, 11 फेब्रुवारी 1904. आपण संकटाच्या काठावर उभे आहोत. लवकरच ती वेळ येणार आहे आणि अशा गोंधळात आपण आहोत असे घडेल याची आपल्याला खात्री नव्हती. परंतु सर्व स्वप्नासारखे आपल्या पुढे उभे आहेत. टेस्टमनीज फॉर द चर्च. या युगाच्या संकटाच्या दरम्यान आपण उभे आहोत. एकमेकांपासून आणि एकामागून एक देवाचा न्याय जगावर येईल. अग्नी, जलप्रलय, भूकंप, लढाया आणि रक्तचाप ही संकटे येतील. प्रॉफिट्स अँड किंग पान नंबर 278. आपल्यासमोर वादळाची वेळ येत आहे. परंतु आपण विश्वासाचा किंवा निराशेचा एकही शब्द उच्चारू नये. त्यानंतरचा मुद्दा आहे न्यायाचा दिवस येण्याची सूचना देवाने वारंवार दिली. देवाने मानवाला येणाऱ्या न्यायाची सतत सूचना दिली आहे. ज्याचा त्याच्या या संदेशावर विश्वास होता त्याप्रमाणे त्याच्या आज्ञांचे पालन त्यांनी केले. त्यांची न्यायामधून सुटका झाली. परंतु ज्यांनी अविश्वास दाखविला आणि ज्या आज्ञा मानल्या नाहीत त्यांचा न्याय झाला. नोहाकडे देवाचे वचन आले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत माझ्या पुढे नीतिमान आहेस. नोहाने आज्ञापालन केले आणि तो वाचला. लोटाकडे देवाचा संदेश आला की या ठिकाणाहून निघून जा, कारण परमेश्वर या शहराचा नाश करणार आहे. उत्पत्ती याचा 7 अध्याय पहिलं वचन आणि 19 अध्याय आणि 14 वचन. लोट स्वर्गीय संदेश त्यांच्या बरोबर गेला आणि त्याचा जीव वाचला. त्याचप्रमाणे ख्रिस्तानेही शिष्यांनाही सूचना दिली होती की या यरुश्लेमचा नाश होणार आहे. जो कोणी नाशाची लक्षणे पाहतील आणि येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी शहरे सोडतील ते वाचतील. तेव्हा आता आपल्याला ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाची आणि जगावर येणाऱ्या संकटाची सूचना मिळाली आहे. जे कोणी या सूचनांकडे लक्ष देतील ते वाचतील. द डिझायर ऑफ एजेस, पान नंबर 634. त्यानंतरचा मुद्दा आहे, आमच्या दिवसात काय अपेक्षित आहे ते देवाने सांगितले आहे. तारणाऱ्याला क्रूसावर चढविण्या अगोदर त्याने शिष्यांना सांगितले होते की त्याला ठार मारतील आणि तिसरे दिवशी पुन्हा कबरीतून जिवंत होऊन बाहेर येईल. देवदूत तेथे हजर होते. त्याचे ते शब्द त्याच्या मनात वर व हृदयात ठासविण्याचे ते कार्य करीत होते. मार्कृत शुभोत्तम याचा 8 31 वचन, परंतु शिष्य रोमी समेतच्या जोखडापासून मुक्त होण्याची वाट पाहत होते आणि यासाठी ज्याच्यावर त्यांनी भिस्त ठेवली होती त्याने असे लज्जास्पद मरणे आणि मरण सोसावे हे त्यांना सहन होणार नव्हते. यामुळे ज्या शब्दाची त्यांना गरज होती त्यांना त्याची आठवण राहिली नाही आणि त्यांच्या मनातून निघून गेले. आणि जेव्हा प्रत्यक्षात संकटाचा काळ आला तेव्हा त्यांची तयारी नव्हती. येशूच्या मरणाने त्यांच्या आशांचा भंग झाला. जसे काय त्यांना या घटनेने बद्दल आगाऊ सूचना देऊनही नसल्यासारखे झाले. ख्रिस्ताच्या शब्दाकरवी शिष्यासमोर भविष्य जितक्या स्पष्टपणे सांगितले होते तितक्याच स्पष्टपणे भविष्यवाद्याकरवी आपल्या पुढेही स्पष्ट करण्यात आले आहे. आणि तरीही यास त्याची कल्पना अजूनही लाखो जणांना माहिती नाही. जणू काय ते सत्य प्रकट करण्यात आले नाही. द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी, पान नंबर 594. शेवटल्या काळातील भविष्य आमचे लक्ष वेधून घेण्याची अपेक्षा करते. नंतर मी तिसरा देवदूत पाहिला. प्रगटीकरण याचा 14:9-11 वचन, माझ्या सोबतच्या देवदूताला तो म्हणाला, त्याचे कार्य भीतीदायक आहे. त्याने मिशन फार मोठे आहे. तो देवदूत असा आहे की जो गहू व निदान वेगळे करणारा आहे आणि त्यावर तो शिक्का मारणार आहे. तो गहू स्वर्गीय कोठारात पाठवितो. या गोष्टी नियमानुसार असून पूर्ण मनाने लक्षात ठेवाव्यात. अर्ली रायटिंग्स, पान नंबर 118. आपल्याला न्यायाधीशासमोर उभे राहून मनाने व बुद्धीने नम्रपणे समरस होणे आहे. आपली निष्ठा व विश्वास याविषयी आपणास जाणून घ्यायचे आहे. या गोष्टी तरुणांनी जाणून घ्याव्यात. जगाचा इतिहास संपुष्टात येणार आहे हे त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी त्यांच्यासाठी सार्वकालिक कल्याणकारी आहेत याची जाणीव ठेवून शिक्षक व विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. द टेस्टमनीज ऑफ द चर्च, ज्या काळामध्ये आपण जगत आहोत त्या काळाशी अनुरूप आपण शेवटच्या काळाच्या मुद्द्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. जे स्वतःला देवाच्या नियंत्रणाखाली ठेवतात त्यांना देवाचे मार्गदर्शन होते. येणाऱ्या घटनांमध्ये आपण त्याच्या आश्रयाखाली विश्वासाने ठाम राहणे आवश्यक आहे. टेस्टमनीज फॉर द चर्च, 7:14. आपल्याला शहर इतिहासातील भविष्याची झालेली पूर्तता पाहायची आहे. त्यामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यास पुढे येणाऱ्या घटनांची कल्पना येईल. पुढे होणाऱ्या रचनात्मक घटना किंवा शेवटची लढाई ही महान असेल. त्यानंतरचा मुद्दा आहे, विशेष करून दानियल आणि प्रगटीकरणाचा अभ्यास करा. देवाच्या वचनाचा अगदी जवळून अभ्यास करणे अति आवश्यक आहे. विशेष करून दानियल आणि प्रगटीकरण या दोन पुस्तकांचा पूर्वी नव्हता इतका अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. देवाकडून दानियलाला जो प्रकाश मिळाला होता विशेषतः तो प्रकाश या शेवटच्या दिवशी मिळेल. टेस्टमनीज ऑफ द मिनिस्टर्स अँड गॉस्पल वर्कर, पान नंबर 112-113. दानियलाच्या 12 अभ्यास करू. यामध्ये शेवटच्या घटनांचा इशारा दिला आहे. नव्या कराराच्या शेवटच्या पुस्तकामध्ये पूर्णपणे सत्याविषयी दिली आहे आणि हे सत्य आपणास समजणे अति महत्वाचे आहे. क्राइस्ट ऑब्जेक्ट लेसन, पान नंबर 113-133. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये या घटनांची पूर्तता झाली नाही. त्या अति लवकर होणार आहेत. देवाच्या लोकांना या भविष्याचा अभ्यास अगदी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्याविषयी स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे, कारण सत्य कधी लपत नाही. वचनामध्ये आपणास स्पष्टपणे अगाऊ सूचना दिली आहे की भविष्यात काय घडेल. प्रगतीकरणामध्ये महत्वपूर्ण व यथाविधी संदेश देण्यात आला आहे की तो देवाच्या लोकांच्या लक्षात प्रथम स्थान घेणे आवश्यक आहे. अनेक जण असे आहेत की जे सध्याच्या काळात लागू असलेल्या भविष्य त्यांना समजत नाही, म्हणून त्यांना त्याविषयी ज्ञान देणे आवश्यक आहे. पहारेकरी आणि अनभिज्ञ मनुष्यांची तुतारीचा ठराविक आवाज करावा. यावेळी आता संध्याकाळसाठी पहारेकऱ्यांना आपला आवाज उंचावून देणे संदेश द्यावा. भविष्याच्या इतिहासामध्ये आपण कोठे आहोत हे त्यांना समजावून यावेत. असा एक दिवस देवाने ठरविला आहे ज्या दिवशी जगाचा इतिहास बंद होईल. येणाऱ्या राज्याचे हे वर्तमान लक्षात आणि जगाला साक्ष व्हावे म्हणून सर्व राष्ट्रांना कळविणे आवश्यक आहे. तेव्हा शेवट होईल. भविष्य वेगाने पूर्ण होत आहे. या भयंकर आणि महत्वाच्या विषयी भरपूर काही सांगणे आवश्यक आहे. प्रत्येक आत्म्याचे प्रारब्ध लवकरच कायमचे ठरविले जाईल, कारण तो दिवस अगदी दारा नजीक आला आहे. हा विषय लोकांसमोर ठेवण्यासाठी आपल्याला खूप यातना सोसाव्या लागतील. हा गंभीर विषय केवळ जगातील लोकांसमोरच ठेवावा असे नाही, परंतु आपल्या स्वतःच्या मंडळांना सुद्धा याची वारंवार सूचना द्यावी, कारण आपल्या प्रभूचे येणे अचानक आणि अनपेक्षित होणार आहे. ही भीतीदायक सूचना प्रत्येक आत्म्यासाठी आहे. कोणीही समजू नये की येणाऱ्या संकटापासून मी सुरक्षित आहे, याविषयी मला नवल वाटणार नाही. ही महत्वाची भविष्यवाणी तुमच्या हृदयात ठसली तर तुमच्याकडून कोणतीही आणि कोणीही हिरावून घेणार नाही. त्याचबरोबर आपणास असे समजून येईल काही घटना किती जवळ आल्या आहे. भविष्याच्या घटना यथादर्शन ठेवणे. आता आपण जगाच्या भविष्याचे तंतोतंत चित्र पाहू शकत नाही किंवा वर्णन करू शकत नाही, परंतु आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे त्या दिवसाची वाट पहा आणि प्रार्थना करा, कारण त्याचे येणे अगदी दारानजीक आहे. श्वापदाची खून हीच आहे जिचे वर्णन केले आहे. परंतु नियमांची गुंडाळी तेव्हाच उघडेल जेव्हा वेळ अति थोडा असेल. अनेक जण कायमचे आपले काम, आपले समाधान आणि स्वतःची काळजी यापलीकडे काही पाहणार नाही आणि मग शेवटी स्वतःवर संकट ओढून घेतील. यामुळे अगोदरच संकटांचा काळ येईल. अशा संकट काळी दयेची अपेक्षा करता येणार नाही. देवाच्या लोकांवर संकट काळ येणार आहे, परंतु हा काळ आपल्यावर सतत राहणार नाही. इतरां अगोदर आपल्यावर तो काळ येईपर्यंत संकट काळ अगोदरच असेल. देवाच्या लोकांनी अथवा देवाच्या लोकांची छाननी केली जाईल, परंतु मंडळांमध्ये याविषयी तुतारस सांगण्याची वेळ नाही. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला सांगितलेलं आहे वचनांच्या द्वारे, भविष्यांच्या द्वारे, की जगाच्या शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आम्ही आमची आध्यात्मिक तयारी करावी. ह्या शेवटच्या दिवसांमध्ये विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. त्यासोबत आम्ही एकरूप व्हावत आणि जगामध्ये काय गोंधळ चालू आहे यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करावं, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन तू कर. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
आलो शरण तुला मम विपद असता, आलो शरण तुला प्रभु येशु छे दिवस येशु, आलो शरण तुला विपदा असता आलो शरण तुला प्रभु येशु छेदी विषयेशु करुणेची छाया आलो शरण तुला प्रभु राया कर करुणेची छाया आलो शरण तुला मन मित्रारा मलाही अपात्रा आलो शरण तुला प्रिय बंधु तव सेवा मजला शरण तुला प्रभु येशु छेदी विषयेशु आलो शरण तुला ख्रिस्ताने मम विपदा असता आलो शरण तुला प्रभु येशु छेदी विषयेशु स्वर्गा आलो शरण तुला मन मार्गाने तव संगे स्वर्गा आलो शरण तुला प्रिय सत्याचे दीप तू सर्व सत्या आलो शरण तुला मम जीवा आपला योगासावा शरण तुला प्रभु येशु छेदी विषयेशु आलो शरण तुला ख्रिस्ताने मम विपदा असता आलो शरण तुला प्रभु येशु छेदी विषयेशु
आवड सुदिन अंत्य विश्रांतीची खूण अंत्य विश्रांतीची खूण ओठूनी आठवडा आम्ही देवा लवुनी ख्रिस्त नामे भजता तू आम्हा स्वीकारुनी दाखवी प्रसन्नता आम्ही देवा लवुनी ख्रिस्त नामे भजता तू आम्हा स्वीकारुनी दाखवी प्रसन्नता सोडवी चिंतेचा हा भार शांती दे मना सुधार सोडवी चिंतेचा हा भार शांती दे मना सुधार शांति दे मना सुधार ओटूनी आठवड़ा नाम तुझे गौरवी जे भजुनी स्तवितो ते स्वतेज दाखवी दे अमा प्रसाद तो नाम तुझे गौरवी जे भजुनी स्तवी तो ते स्वतेज दाखवी दे अमा प्रसाद तो स्वर्ग लोकी जो उत्सव दे तयाचा अनुभव स्वर्ग लोकी जो उत्सव दे तयाचा अनुभव दे तयाचा अनुभव बोध बिंबवी पाप तू क्षमा करी सर्व भाका सुचवी चित्ती हर्षाला भरी शास्त्र बोध बिंबवी पाप तू क्षमा करी सर्व भाका सुचवी चित्ती हर्षाला भरी स्वर्गी तुझी या समोर गाऊ येशु कृपा थोर स्वर्गी तुझी या समोर गाऊ येशु कृपा थोर गाऊ येशु कृपा थोर पवित्र वार आजीवन दुनी ख्रिस्ता बनू त्याचे उपकार हाची आवडे सुदिन अंत विश्रांतीची खूण अंत विश्रांतीची खूण
हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या maratihrsamc@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.